मीत विनय विवेकनु एक उत्तम उदाहरण छे तू साकर थी पण घणो वधु मीठो छे तू खुशी थी भरेलो प्यालो छे तू प्रेम थी भरेलो लागणीनो दरियो छे तू दरेक ने किनारे पहुँचाड़े एवं एक मोजू छे तू नियमों ने दिल थी निभावनार छे तू वडीलों ने मान सम्मान आपनार छे तू मित्रों में कंक अलग ज मित्र छे तू बाळकों ने प्रेम थी साचवे छे तू जीव दया ने समझनार छे तू रमत गमत में बधुज आगळ छे तू पप्पा साथेनी दलीलोनो भागीदार छे तू मारी एक ज नजर ने पारखनारो छे तू पसंद नापसंदनू ध्यान राखनारो छे तू दीदीना दिलनी धड़कन छे तू बधामा कंक अलग अने खास छे तू केम जाने सौना मन ने जीतनार छे तू गर्वथी कही सकूँ छू मारो दीकरो छे तू भगवाने आपेलू एक वरदान छे तू मीत साचे ज खूब डायो छे तू हैप्पी बर्थडे सन।